वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः एरवी परापर न शोचिति जे कामना शून्य होती वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया सदा मियाची आथिले माझिया सेवा जियाले की आत्मबोधे तोषले वीतरागजे जे तपो तेजाशिया राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप ते मद्भावा सहजे आले मी ते चिते होऊनी ठेले जे मज तया उरले पदर नाही सांगई पितळेची गंधकाळीक जे फिटली होय निशेख ते सुवर्ण काई आणिक जोडू जाईजे तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले एथ संशयो कायसा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। अपन सोहम ध्यान साधना पाहतो आहोत। मागच्या वेळेला आपण पाहिलं की ध्यानापूर्वीचं जे अनुसंधान आहे ते राखण्यासाठी खरं म्हणजे मागच्या दिवसाची सगळी कर्म ही ध्यानाच्या प्रकाशामध्ये व्हावीत असं आपण पाहिलं। ध्यानाच्या प्रकाशात याचा अर्थ ज्या ज्या व्यक्ती अथवा प्रकृती आपल्याला भेटतील त्यांच्या अंतःकरणामध्ये विवेकाने परमात्मा पाहण्याची दृष्टी विकसित करण्याचा सराव आपण ठेवावा। तसंच मी सच्चिदानंद परमात्मा असं हंस स्मरण किंवा तोच मी असं सोहम स्मरण हे राखण्याचा अभ्यास करावा। आपली कर्तव्य कर्म अत्यंत प्रेमानी आसक्तिरहित अलिप्त भावानी भगवत स्मरणपूर्वक अशी व्हावीत असं घडणं ही उद्याच्या ध्यानाची पूर्वतयारी आहे असं मी म्हटलं। रात्री झोपताना देखील गुरुस्मरण व्हावं। सोहम स्मरण व्हावं। सद्गुरूंच्या कृपेनी आपल्याला जो दिवस प्राप्त झाला तो आपण यथाशक्ती आपल्याकडून अधिकाधिक उत्तम प्रयत्न करूनच पार पाडला अशा प्रकारची भावना असावी आणि मग दुसऱ्या दिवसाची जागृती असावी। त्या जागृतीमध्ये आपोआपच सद्गुरूंचं स्मरण होईल। तसंच आपण परमात्म स्वरूप असं सोहम स्मरण देखील निर्माण होईल। आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्फुरणारं सहज स्फुरणारं जे आत्मतत्व त्याचं किंचित काळ अनुसंधान ठेवावं आणि मग आजच्या दिवसाच्या सगळ्या कर्मांचा संकल्प करावा, ध्यानाचाही संकल्प करावा आणि मग अंथरुणातून बाहेर यावं. नामस्मरणासहित किंवा आत्मचिंतनासहित अशी देहशुद्धीची कर्म करावीत. त्यावेळेला ध्येयवाक्य अथवा नाम अथवा सोहम भाव असा असू द्यावा. त्या पश्चात जे ध्यान करायचं आहे त्या ध्यानाचे अक्षरशः वेध लागावेत. कधी आपण ध्यानाला बसू असं व्हावं, सद्गुरूंची वारंवार आठवण व्हावी आणि अशा बोधाने ध्यानाच्या आसनावर बसावं. सहज वैराग्याचा आधार विषय बाजूला सारणं असं ध्यानाच्या आसनावर बसल्या बसल्या व्हावं. ध्यानाचा उद्देश हा चित्तशुद्धी अथवा मोक्षप्राप्ती या दोन्ही प्रकारचा आहे असा पक्का भाव असावा. एवढं मी सांगितल्यानंतर एक साधक मला प्रवचन झाल्यावर असं म्हणाले की याच्यापैकी आमच्या हातून फार कमी घडतं किंवा जवळपास काही घडतच नाही. असं असल्यामुळं हे ऐकल्यामुळंच जास्त दडपण यायला लागलं असं म्हणाले. तुम्हाला दडपण येण्यासाठी हे सांगितलं नाही तर आपण काय करायला हवं? ध्यान ही एक शास्त्रीय पद्धत आहे. आणि ही शास्त्रीय पद्धत शास्त्र शुद्ध भावनेनीच कशी करावी याचं विवरण मी करतो आहे. आपल्याला याच्यातलं अधिकाधिक जमवायचं आहे हे लक्षात ठेवा. जे जमणार नाही, जसं एखाद्या पाठ्यपुस्तकामध्ये 100% लिहिलेलं असतं आणि विद्यार्थी त्याचं ग्रहण ज्या पद्धतीने करतील त्या पद्धतीने त्यांची तयारी त्या विषयाची होणार हे जसं गृहीत असतं, आपलं जर फार मोठं ध्येय आत्मदर्शनासारखं असं आपण ठेवलेलं आहे तर मग कुचराई का करावी असं मी म्हणेन. आपलं सगळं जीवन जर मुख्यतः आत्मदर्शनाकरता आहे आणि सोहम भावामध्ये निमग्न राहण्यासाठी आहे तर या जीवनाचा प्रयोग तरी, या जन्माचा डाव तरी आपण ठरवून खेळावा असं मी अगदी नक्की सांगेन. त्यातही जे जितकं शक्य होईल आज त्याच्यापेक्षा उद्या अधिक शक्य होईल, या महिन्यात जेवढं जमेल त्याच्यापेक्षा पुढच्या महिन्यात अधिक जमेल हा देखील एक सराव आहे हे आपण लक्षात ठेवू. पण या पद्धतीने आपण जर सराव करत गेलो तर ध्यान हे अधिक चांगल्या रीतीने होईल हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. आसनावर बसल्यानंतर आणि वैराग्याचा आधार सहजच विषय विसरणं असं झाल्यानंतर प्रत्यक्ष ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी जो अनुसंधानाचा अभ्यास साधकांनी केलेला असतो आता मी वर्णन करून सांगितलं, त्यामुळे चित्तवृत्ती अतिशय शांत होतात. जवळपास बसल्याबरोबरच आपण निम्मं जिंकलं असं घडतं. ध्यानाला कधी एकदा बसतो अशी जी ध्यानाची उत्कंठा निर्माण झालेली असते, ओढ लागून राहिलेली असते आणि सहजच संसार, देह, देह संबंधित कर्म, कर्मफळ याबद्दलचं विस्मरण झालेलं असतं. परमात्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाशी समरसता पावण्याची अशी उत्कट भावना इच्छा निर्माण झालेली असते। या सगळ्या पूर्वतयारीने साधक ध्यानाच्या आसनावर जेव्हा बसतो, बसल्यावर त्यांनी ध्यानाची सुरुवात कशी करावी, बसता बसता सद्गुरु स्मरण असावं, सद्गुरु स्मरण पूर्वकच बसावं। मी तर असं म्हणेन की सकाळी उठल्यापासून ध्यानाला बसेपर्यंत सद्गुरूंची आठवण ही अनुस्यूतच असावी। मुद्दामहून सद्गुरु स्मरण करावं असं तोपर्यंत तरी घडू नये, सहजच सद्गुरु स्मरण असावं। ध्यानाला बसल्यानंतर आपल्या ध्यानाच्या प्रयत्नाचा संवेग आसनावर बसल्याबरोबर आपण ओळखावा आणि हा प्रयत्न संवेग ओळखून प्रयत्न शैथिल्य देखील आणावं। आता मी हे जे बोलतो ते मागं प्रयत्न संवेग प्रयत्न शैथिल्य हे जे सांगितलेलं आहे त्याचं सहज स्मरण तुम्हाला होईल, याचं आता विवरण करण्याची तशी गरज नाही। आपण अत्यंत शांत बसावं, स्वस्थ बसावं, स्वस्मिन स्थितः इति स्वस्थः, आत्मभावाजवळ राहणं म्हणजे स्वस्थ असणं। आपल्या आसनामध्ये सहजता असावी, ताण नसावा। आपल्या मांड्या पाय कंबर पाठ कांदे मान कुठेही ताण नाही हे सहज भावं। याच्यासाठी मुद्दाम फार काही करायला लागतं असं नाही, हा सरावाचा भाग आहे। चेहऱ्याचे स्नायू देखील सैल सोडावेत, कपाळाचे स्नायू कानशील, मस्तकाचा मागचा भाग, तसंच भुवयांना देखील ताण न द्यावा। कपाळाकडे भुवया ओढून धरून असं बसू नये, सहज भुवया असाव्यात। आपल्या पापण्या देखील सहज मिटलेल्या असाव्यात। गालाचे स्नायू सैल असावेत, अगदी जमिनीकडे ओघळलेले इतके सैल असावेत। ओठ अलगत मिटलेले आणि जो खालचा जबडा अर्थात खालच्या दंतपंक्ती त्या ढिल्या सोडून खालच्या बाजूला असाव्यात। जबडा एकमेकांवर दात घट्ट धरलेले असे नसावेत। या प्रत्येक गोष्टीचं मी प्रात्यक्षिक घेणार आहे बरं का। आसनामध्ये सहजता असावी, मी बसलेलं आहे तुम्ही पहा। सहज शांत बसावं। आता मी या आसनामुळे पद्मासन सिद्धासन घालू शकत नाहीये, पण अशी कल्पना मी करतो की मी सिद्धासन घातलेलं आहे तर कुठं ताणून बसलेलो नाहीये, तरी देखील दोन गुडघे हे समांतर रेषेमध्ये आहेत पण ताण नाहीये। कंबर फार पुढे झुकलेली नाही आणि मागं देखील जास्त दाब दिलेला नाही। माझ्या असं लक्षात आलंय जेव्हापासून मी स्वामी झालो मला दरवेळेला टेकायला काही द्यायला सुरुवात केली लोकांनी, आता सुद्धा मी तक्क्याला टेकलेलो आहे। कालांतराने माझं जे बसणं आहे तर ते पुढे झुकलेलं नसतं पण मागं तक्क्याला मी जास्त जोरात दाब देतो असं माझ्या लक्षात आलं, आणि जसं जसं लक्षात येतं तसं मी तो दाब सैल करून सरळ बसायचा प्रयत्न करतो। असा मी सरळ बसलेलो आहे, खांदे देखील असे मागं ताणलेले नाहीत, पुढे पाडलेले नाहीत। ही जी हनुवटी आहे ती जमिनीला समांतर। काही मंडळींना ध्यानाला बसताना असं बसायची सवय असते, ते सहज होतं त्यांचं, किंवा अशा प्रकारे मान खाली झुकते, तसं नसावं, फार माग मान नसावी। खालचा जबडा खालच्या दिशेने, आणि मी पाहतो आहे की कपाळाचे स्नायू कानशील हे सगळं सैल पडलेलं आहे। गालाचे स्नायू ओघळलेले आहेत, चेहऱ्यावर कुठलाच भाव नसला तरी चालेल, नकोच, हास्य देखील नको, कारण त्याच्यातही तणाव आहे, स्नायूंची विशिष्ट रचना आहे। तुम्ही बसा, शांत बसा, आपल्या मांड्या पहा, कंबर फार पुढे झुकलेली नको, माग तर नकोच नको, सरळ समम काय शिरो ग्रीवम, खांदे माग ओढलेले नकोत, पुढे झुकलेले नकोत, मान सरळ, हनुवटी भूमीला समांतर, खालचा जबडा जमिनीच्या दिशेने सहज ओघळलेला, कपाळाचे स्नायू सैल, भुवया किंचितही ताण नसलेल्या, कानशील कानशिलाचे स्नायू, मस्तकाचा मागचा भाग सैल, गालाचे स्नायू उघडलेले, ओठ मिटलेले, डोळे सहज सुखानी बंद केलेले, चेहऱ्याचे स्नायू तणावरहित, अगदी सैल, पूर्ण सैल, लक्षात येईल की तणाव असलेला चेहरा आणि तणाव विरहित असा चेहरा याच्यामध्ये किती फरक आहे, किती सुख आहे। अशा रीतीने ध्यानाला बसायचं. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न संवेग म्हणजे काय हेही समजलं आणि प्रयत्न शैथिल्य कसं असावं हेही समजलं. असं बसल्यानंतर हे बसणं सवयीनी अगदी सरावाचं झालं पाहिजे. याच्याकरता वेगळा वेळ खूप देण्याची आवश्यकता नाही. तरी देखील आपण असे प्रयत्न शैथिल्यपूर्वक बसतो आहोत याच्याकडे लक्ष असावं. आणि आता मिनिट दोन मिनिट विचाररहित असं बसावं. आपल्याला ध्यानाने काही मिळवायचं आहे असा दबाव देखील नको. मन सहज शांत निर्विचार असं असावं. एवढ्या स्तब्ध स्थिर अशा देहाच्या अवस्थेमध्ये फक्त एक गोष्ट चालू असेल, विचारही बंद असले तरी, ते म्हणजे तुमचे श्वास. तेही शांत चालू राहतील. अशा रीतीने मिनिट दीड मिनिट बसल्यानंतर मग संकल्प करावा. मी आता हे संकल्प बरेच सांगणार आहे, त्याच्यापैकी आयदर ऑर अशा पद्धतीने एखादा संकल्प रोजच्या ध्यानाच्या पूर्वी करावा. या संकल्पाचं स्वरूप असं आहे की असं बसल्यानंतर अशी भावना करावी की आता चालू क्षणी आपण कामरहित आहोत, कामना रहित आहोत. सर्व प्रकारच्या कामनांपासून आपण मुक्त आहोत. असं असल्यामुळं तुम्हाला एका सहज शांतीचा प्रत्यय येईल. कामच नाही, या क्षणी कसलंही कर्तव्य नाही, कसलीही कामना नाही. तसं काम नसल्यामुळं शुद्धता देखील नाही, क्रोध नाही. तुम्ही क्रोधरहित, क्रोधापासून मुक्त म्हणून शांत आहात. काम नसल्यामुळं मोह लोभ नाही, मत्सर नाही, दंभ नाही, देहाहंता नाही. कामना नाही, काम नाही. कसलंच कर्तव्य नाही. शुद्धता नाही, काम नाही म्हणून क्रोध नाही. लोभ मोह नाही, म्हणून शांत। शांतीचा प्रत्यय आहे तसंच देह भावनेचा झडझडून त्याग केलेला आहे संकल्पाने, त्यामुळे मग देहाला लागलेल्या कुळाचा, जातीचा, स्त्री पुरुष भावनेचा देह संबंधितांचा त्याग, या सर्वांखेरीज आपण अतिशय शांत आहोत, शांत स्वरूप आहोत। असा हा संकल्प सरावाने 1-2 मिनिट पर्यंत आपण करावा। याला वेगवेगळे पर्याय मात्र आहेत, ते मी तुम्हाला सांगतो। असा संकल्प तरी करावा, किंवा कधी कधी असा संकल्प करावा की या अफाट विश्वामध्ये माझं कोणीही नाही, डोळे मिटून घेतलेले आहेत आणि माझं म्हणावं असं कोणीच नाही। आपण स्वरूपानंदांबद्दल म्हणतो की त्यांना आपलं असं कोणी नव्हतं, आपल्यालाही आपलं असं कोणी नाही, असा संकल्प करावा। आचार्यांनी म्हटलेलं आहे, मला कोणीही माता नाही, मला पिता नाही, मला बंधू नाही, भ्राता नाही, मला पत्नी, पती, मुलं, कन्या, पुत्र, नातवंड यापैकी काहीही नाही। या क्षणी मी एकटा आहे, मला कोणी नाही आणि मी कोणाचाही नाही। मला घर दार नाही, संपत्ती नाही, कशाचाच मला आधार नाही। बाहेरच्या सर्व अफाट विश्वामध्ये मी एकटा आहे। निराधार एकाकी आहे अशा मला फक्त एकच आधार आहे, तो म्हणजे माझ्या गुरूंचा। तेच माझे सर्व काही आहेत, माझी माता, माझा पिता, बंधू, बहीण, चुलता, हितकर्ता, त्यांचाच एकमेव आधार मला आहे, असं तरी उत्कट चिंतन करावं। या चिंतनाला फार वेळ लागणार नाही, 1-2-3 मिनिटांमध्ये हे चिंतन पूर्ण होईल। या भावनेलाच पर्याय म्हणून अजून एक भावना तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलेली। 15व्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु स्तवन केलं, ते आठवावं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची, प्रयत्न शैथिल्य साधल्यानंतर आसनावर बसल्यावर आता आपलं हृदय हे उत्तम रीतीने शुद्ध झालेलं आहे अशी भावना करावी. हृदय शुद्धी साधलेली आहे. आता हृदयामध्ये मत्सर दंभ अहंकार काम क्रोध काहीही नाही. असं असल्यामुळे सद्गुरूंची पावलं तिथं विराजमान आहेत. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो आणि त्या गुरुचरणांवर सर्व इंद्रिय रूपी पाकळ्या कळ्या यांची यांचं ऐक्य घडलेलं आहे आणि तो अर्घ्य सद्गुरु चरणांवर अर्पण केलेला आहे. सर्व इंद्रिय त्यांना अर्पण केलेली आहेत. अनन्यतेनी गुरु रूपाशी धुवट वासना सर्व इंद्रिय अर्पण केली आणि अनन्य भावानी ऐक्य भावानी ते जणू उदक त्या उदकामध्ये वासना शुद्ध वासना जणू उगाळल्या आणि ते अबोट चंदनाचं अबोट सद्गुरूंच्या चरणांना लावलं. प्रेमरूपी सुवर्णानी चोखाळलेलं शुद्ध केलेलं असं नुपूर दागिना सद्गुरूंच्या सुकुमार पावलांवर चढवला. एकनिष्ठ अव्यभिचार शुद्ध अशी भावना धरून दृढ करून त्याची जोडवी सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घातली. अष्टसात्विक भाव दाटून आले त्याचा खूप आनंद आणि मोद सर्वत्र पसरला. जणू त्याचंच अष्टदळ कमळ सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलं. त्यावेळेला मीपणाचा धूप जाळून टाकला. तेथे अहम हा धूप जाळू मीपणाचा धूप जाळल्याबरोबर तो परमात्माच मी असा भाव निर्माण झाला. या तेजानी सद्गुरूंची आरती केली त्यांना ओवाळलं आणि सद्गुरूंचे जे चरण आहेत ते त्यांना आलिंगन देऊन पोटापाशी धरलं. सामरस्य पोटाळू निरंतर आपली तनू म्हणजे आपलं शरीर आणि आपले प्राण यांच्या वाहना केल्या. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेववो श्री गुरुचरण. सद्गुरूंच्या दोन चरणांमध्ये आपला देह आणि आपले प्राण यांच्या वाहना करून घातल्या. करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया आणि भोग देखील नकोत आणि मोक्ष देखील नको हे चरणच हवेत, त्यापुढे काहीही तुच्छ आहे अशा भावनेनी भोग आणि मोक्ष यांचं लिंबलोण केलं, त्या पायांवरून ओवाळून ते टाकून दिले. अशा प्रकारचा भाव तरी धरावा. तशी एक एक ओवी शांतपणाने आठवत या सहा सात ओव्या म्हणण्यासाठी सरावानी अगदी दोन तीन मिनिट पुरतात, जास्तीत जास्त तीन ते चार मिनिट. याला पर्याय म्हणून कधी सद्गुरू आपल्या समोर विशाल अशा सिंहासनावर विराजमान आहेत, आपल्याला आवडत्या रूपामध्ये आपण त्यांना पाहतो आहोत आणि तेही मोठ्या प्रेमाने आपल्याला पाहत आहेत. आणि त्यांची पंचामृती पाद्यपूजा आपण करावी. शुद्धोदकाने त्यांचे पाय धुवून घ्यावेत, त्यानंतर पंचामृताने त्यांचे पाय धुवावेत, परत शुद्धोदकाने धुवून मग मऊ अशा वस्त्राने ते पुसून कोरडे स्वच्छ करावेत. गंध अक्षता कुंकू फुलं चरणांवर वहावीत, सद्गुरूंच्या मस्तकावर फुलं वहावीत, कपाळावर गंध रेखाटावं. यथाशक्य प्रसाद आणि दक्षिणा त्यांना अर्पण करावी, ओवाळावं निरंजनानी. या अर्पण भावामध्ये हे अर्पण हे प्रतीकात्मक आहे, खरं म्हणजे आपल्या सकट आपण आपलं सर्व अर्पण केलेलं आहे असा भाव असावा. अशी मानस पूजा करायला देखील फार वेळ लागत नाही, दोन तीन मिनिटांमध्ये अशी पूजा होऊ शकते. याला पर्याय देखील आहे. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या स्वरूप पत्र मंजुषेमध्ये रोज संध्याकाळी ध्यान करत असताना आपण काय करतो याचं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात की प्रत्येही संध्या समयाला प्रार्थनेची होता वेळा, नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो. 45 क्रमांकाचं पत्र आहे. स्वरूपानंद असं म्हणतायत की जेव्हा मी प्रार्थनेची वेळ होते तेव्हा नित्य नेमाने तुम्हाला पाचारतो आणि माझा सन्निध बसून घेतो. ज्ञानदेव निवृत्तीदास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस सद्भावे सर्वास पैसवितो. आपणही तशी भावना करू. स्व स्वरूपानंदांनी आपल्याला बोलवलेलं आहे, त्यांच्या सन्निध आपण बसलेले आहोत. तसं निवृत्तीदास, ज्ञानदेव, तुकाराम, समर्थ, रामकृष्ण यांना स्वरूपानंदांनी पाचारण केलं आपल्यासाठी. विवेकानंद, रामतीर्थ, गौरांग प्रभू, एकनाथ, सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशांत समयित्या. आणिक सुहृद प्रियजन सकलास प्रेमे पाचारोन. सहजासनी बैसवोन सद्गुरु स्मरण करीतसे. अशा रीतीने बसावं आणि मग स्वरूपानंद सद्गुरु स्मरण करून ध्यानाला बसतील. आपणही त्यानंतर सद्गुरु स्मरण करावं आणि आपले सद्गुरुही आलेले आहेत आणि मग अनुग्रहाचे श्लोक म्हणावेत. अशा प्रकारचा भाव धरून ध्यानाला बसायला देखील 2-3 मिनिटं उरतात. याला पर्याय म्हणून स्वामी माधवनाथांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की रोज ध्यानाला बसताना प्रारंभी मी आळंदीला गेलेला आहे असं अशी भावना करतो असं ते म्हणतात. आपणही तसं करू. सभा मंडपातच साष्टांग नमस्कार घालून मग माऊलींच्या जवळ आपण जाऊ. नुकतीच पूजा झालेली समाधी ज्ञानोबांची, त्याच्या समोर गुडघे टेकून आपण बसू. आदिनाथ, ज्ञानोबा आणि आपले सद्गुरू या सगळ्यांचं स्मरण करू समाधीवरून. प्रेमाने हात फिरवून मोठ्या आवेगाने समाधीला लिंगन देऊ. ज्ञानोबांना मनोमन हात मारू. समाधीवर डोकं ठेवून परत बाहेर सभा मंडपात येऊन एक साष्टांग नमस्कार घालू. असाही भाव धरता येणं शक्य आहे. खरं म्हणजे हा भावाचा प्रांत आहे आणि आपणही आपल्या तऱ्हेने काही युक्ती, काही प्रतिभा वापरून असाच एखादा भाव धरू शकतो. किंवा हे भाव जरी धरले आलटून पालटून, हे सर्व करायला 2-3 मिनिटं पुरतात. कारण मनाने पूजा करायला फार वेळ लागत नाही. शांतपणाने आणि 2-3 मिनिटात हे सर्व होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांनी जे उपाय सांगितले ते ऐकून तर तुम्ही सगळे थक्क व्हाल. ते आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. आचार्योपासनम या पदावर निरूपण करत असताना 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं आणि अभ्यंतरिणीकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी असं म्हटलेलं आहे. ध्यानाच्या वेळेला सद्गुरूंचं रूप त्याची आठवून पाहून त्याची उपासना करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझ्या कल्पनेप्रमाणे त्या जवळपास 17-18 ओव्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक भाव ज्ञानेश्वर महाराजांनी पूजेचे व्यक्त केलेले आहेत, ध्यान भावनेचे व्यक्त केलेले आहेत. कोणत्या भावनेनी सद्गुरूंचं स्मरण करावं ते पुढच्या वेळेला आपण पाहू. अशाच रीतीने इथून पुढची ध्यानाची प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे. नुसतं विवरण करून सांगण्याच्या ऐवजी विवरण करत असताना जर आपण करून पाहिलं तर मग आपल्याला नेहमीच्या ध्यानामध्ये त्याचा अधिक लाभ होईल असं वाटतं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. बोला पुंडलीक वरदे हारे श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.